सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. एकीकडे आपल्या धरणांमध्ये खूप भीषण परिस्थिती आहे हे तुम्ही कालच महापौरांच्या खुद्द फर्स्ट सिटीजनच्या मुखातून ऐकलं. 7.5 TMC पाणी मागच्या वर्षी होतं 28 तारखेला, तेच या 28 म्हणजे परवास 1.5 TMC फक्त पाणी होतं. तर यासाठी आपण बरंच काय काय करायला हवं अँड रेड एफ एमनी त्याची सुरुवात सगळ्यात आधी केली, म्हणून मी उत्सव होमशा मनीष इंगळेला फोन लावलाय. मनीष, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग संग्राम.
पुण्याच्या सगळ्या सोसायटीज मध्ये कॉम्पिटिशन आपण लावली आणि तुझं उत्सव होम जिंकलं. एक अख्खीच्या अख्खी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम तुला ऊर्ध्वम आणि रेड एफ एमनी दिली. अरे, त्याचं झालं काय पुढे?
ऊर्ध्वम आणि रेड एफ एम तर मिळाली रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची होती. ती अतिशय चांगल्या प्रकारे इन्स्टॉल केली त्यांनी.
ओके.
आणि लास्ट 2 days मध्ये जे काही थोडेफार रेन चालू आहे त्याच्यातून आम्हाला जो आउटकम दिसतोय की प्रॉपरली पाणी जे सिंक व्हायला पाहिजे ग्राउंड लेवलमध्ये ते प्रॉपरली जात आहे.
काही अपडेटच नाही आला म्हटलं झालं काय, कुठं गायब झालं पब्लिक? याला थोडासा डिले लागला होता मध्ये, काय प्रॉब्लेम?
डिले इन द सेन्स सोसायटी कम्प्लिटली आमच्याकडे हँड ओव्हर नव्हती नवीन असल्यामुळे, तर बिल्डर कडून डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करून यायला थोडासा वेळ लागला.
अच्छा,
तो डिले होता.
ओके. कारण काय, डिले सुद्धा मी का शेअर करतोय, फक्त जे काही चांगलं होतं तेवढंच जर शेअर केलं आणि स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेतली तर त्याला काय अर्थ राहत नाही. कारण आपल्याला बाकी सगळ्या सोसायटीजला इन्स्पायर करायचंय आणि त्याचबरोबर काय अडचणी येतील हे आधीच सांगणं बरोबर आहे.
बरोबर.
रेड FM वर आज बचाएगा तो कल नहाएगा.
मी आहे संग्राम, 93.5 रेड FM. बचाते रहो.